आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन्मान. ग्लोबल साऊथसाठी महासागर उपक्रमाची ही घोषणा. जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन. जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी नवे नियम लागू. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं मुंबईत आंदोलन. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखुल यांनी त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या कार्यक्रमामध्ये प्रदान केला. भारत मॉरिशस संबंधात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे प्रधानमंत्री मोदी हे पहिले भारतीय आहेत. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. यावेळी स्थानिक चलनात देवाणघेवाण, कर्ज पुरवठा, राजदूतांसाठी प्रशिक्षण, बंदरातल्या व्यवसायाच्या माहितीची देवाणघेवाण, आर्थिक गुन्हे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये सहकार्य, अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण यासारख्या विषयांवर 8 सामंजस्य करार देखील दोन्ही देशांमध्ये झाले. भारत आणि मॉरिशस मध्ये असलेल्या भागीदारीविषयी ते म्हणाले.
भारत और मॉरिशस का संबंध हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है. हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं. प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा, हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है. रक्षा हो या शिक्षा, स्वास्थ्य हो या स्पेस, हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं.
ग्लोबल साऊथसाठी महासागर अर्थात म्युच्युअल अँड होलिस्टिक ऍडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स या उपक्रमाची घोषणा त्यांनी यावेळी केली. या अंतर्गत विकासासाठी व्यापार, शाश्वत वृद्धीसाठी क्षमता विकास, परस्पर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले. जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जादा व्याजदर देणाऱ्या 99% योजना या फसव्या असतात असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला आहे.
कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही, पैसे झाडाला लागत नाही. बँकेपेक्षा 1%, 2%, 3% जास्त कोणी देऊ शकतं, त्याच्या वरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे त्यामध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळत आहे या सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे.
अभ्यासक्रमाची पुस्तकं मराठीत उपलब्ध होऊ लागल्यानं एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. अभियांत्रिकी विषयांची पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात असं ते म्हणाले. कृत्रिम किंवा भेसळीचं पनीर आरोग्यासाठी धोक्याचं असून त्याच्या विक्रेता आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरेत सांगितलं. विक्रम पाचपुते यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अशा प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी, नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी तसंच प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यासाठी भरीव निधी देऊ, संबंधित नियमांमध्ये बदल करण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन पवार यांनी दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लवकरच त्यासाठीचा प्रत्येकी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना 1000 रुपये या योजनेतून आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील असं त्या म्हणाल्या. जन्ममृत्यू नोंदणीची प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी याकरता तसंच बनावट प्रमाणपत्र वितरणाला आळा बसावा म्हणून संबंधित नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अधिसूचना आज जारी झाली असून ती तात्काळ लागू झाली आहे अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जलद गतीनं मिळणार असून चुकीचं प्रमाणपत्र दिल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अर्जदारानं पुरावे म्हणून जोडलेली कागदपत्र बनावट आढळल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल. जन्म मृत्यूच्या नोंदणीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीनं माहिती मिळाल्यास प्राधिकृत दंडाधिकाऱ्यानं माहितीच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आणि नोंद घ्यावी अशी सुधारणा नियमात झाली आहे. काही परदेशी नागरिकांनी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जन्म मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यावर गेल्या 21 जानेवारीपासून स्थगिती होती, ती आता हटवली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विधानभवनातून कौस्तुभ पटाईत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची प्रगती होत असल्याचं दिसतंय, मात्र राज्याचा कर महसूल कमी झाला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते बोलत होते. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारनं अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत, मात्र अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, पाणंद रस्त्यासाठी निधी या मागण्या त्यांनी केल्या. मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या महायुती सरकारनं अर्थसंकल्पातून जनतेला काहीही दिलं नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही असं सरदेसाई म्हणाले. राज्यात होणारी गुंतवणूक कुठे होणार हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे अशी अपेक्षा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. शेतीमाल वाहतूक विकास कार्यक्रम सरकारनं आखावा, मराठवाडा वॉटरगेट या 5 वर्षात पूर्ण करावं अशी मागणी त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केलं. महामार्ग रद्द न केल्यास मोजणी अडवण्यात येईल, तसंच प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही. या महामार्गात जमीन अधिग्रहण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा असून तो होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 24 गावांमध्ये शिमगोत्सवाच्या मानापमानावरून काही वाद होत होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेतल्यानं 24 पैकी 19 गावांमध्ये सामोपचारानं वाद मिटवण्यामध्ये यश आलं आहे. अन्य गावांमध्येही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अकोल्यात सर्वाधिक म्हणजे 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक आणि परिसरातही आज तीव्र उष्णता जाणवत होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन्मान. ग्लोबल साऊथसाठी महासागर उपक्रमाची ही घोषणा. जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन. जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी नवे नियम लागू. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.